आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16 झाली आहे. काल रात्री एका वाहनात आणखी दोन मृतदेह आढळले. या ठिकाणचं बचाव कार्य पूर्ण झालं असून आज दिवसभरात राडारोडा हटवला जाईल अशी माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिली. या ठिकाणचे इतर 3 विनापरवाना फलक काढण्याचं काम सुरू आहे. मुंबई शहरातल्या इतर अशाच फलकांची तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. जाहिरात विभागाला महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकानं काल कल्याण रेल्वे स्थानकातून संशयास्पद रोकड जप्त केली. सामानाची तपासणी करताना एकाकडे 7 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. त्याला या रकमेविषयी योग्य माहिती किंवा पुराव्याबाबत कागदपत्र देता आली नाहीत. ही रोकड जप्त केल्याची माहिती सर्वेक्षण पथक प्रमुखांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या आगामी 5व्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगानं देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचं निवडणूक विषयक कर्मचाऱ्यांना झालेलं आकलन ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून तपासण्यात आलं. दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूक विषयक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात एकंदर 1333 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात काल लालवंड इथं मंदिरात प्रसाद खाल्ल्यामुळं 100 अधिक जणांची प्रकृती बिघडली. स्थानिक रुग्णालयात 18 जणांवर उपचार सुरू आहेत तर प्रकृती गंभीर झाल्यानं आज 100 अधिक जणांना नांदेड इथं उपचारासाठी हलवलं आहे. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी प्रसादाचा नमुना तपासणीला पाठवला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातल्या खसोळा येथील जंगलात तेंदुपानं तोडणारा हर्षद नरोटे हा 14 वर्षाचा मुलगा अस्वलानं केलेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याला कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक अधिकारी सतीश चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं तक्रारदाराला दारूचा व्यवसाय करण्यासाठीचा परवाना नाकारला होता. व्यवसायासाठीच्या जागेपासून 75 मीटरच्या आत जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा जीर्ण आणि बंद असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी चौधरी यांनी लाचेची मागणी केली होती. तसंच एका संस्थेला शिक्षणाधिकार कायद्याच्या मान्यतेसंदर्भातलं काम करून देण्यासाठीही चौधरी यांनी लाच मागितली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात लाच घेताना काल त्यांना अटक झाली. सोशल सर्व्हिस लीग आणि दामोदर हॉल प्रकरणात 28 मेपर्यंत योग्य तोडगा निघाला नाही तर उपोषणाचा इशारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं दिला आहे. दामोदर हॉलच्या पाडकामाला स्थगिती असतानाही सोशल सर्व्हिस लीगनं दामोदर हॉलचं पाडकाम सुरू ठेवल्यामुळं नाट्य परिषदेनं हा इशारा दिला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातल्या 5 कर्मचाऱ्यांचा सुरक्षा पुरस्कारानं गौरव करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी हे पुरस्कार प्रदान केले. नागेंद्र कुमार, वसंता राहुल दोडे, दीपक शंकर, ज्ञानेश्वर पांडुरंग, दिनेश यादव यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी आपली निवृत्ती आज समाज माध्यमाद्वारे जाहीर केली. कुवेतशी कोलकात्यात 6 जून रोजी होणारा सामना त्याचा शेवटचा सामना असणार आहे. सुनील छेत्रीनं 2005 साली पाकिस्तान विरोधातल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं होतं. 150 आंतरराष्ट्रीय सामन्यात 94 गोल करण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्स बरोबर होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत हैदराबाद 14 गुणांसह 4थ्या आणि गुजरात टायटन्स 11 गुणांसह 8व्या स्थानावर आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.